चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शेतकरी कर्जमाफीची योजना आता लवकरच होणार पूर्ण। शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया येत्या 2 ते 3 महिन्यात पूर्ण करणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे। हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात अनौपचारिक गप्पा दरम्यान अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल हा खुलासा केला आहे। शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या सरकारला धारेवर धरले असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी याबाबत अनौपचारिक खुलासा केला। फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया राबवली गेली, परंतु ऑनलाईन प्रक्रियेच्या गोंधळात अद्यापही निम्म्यापेक्षा अधिक शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेपासून वंचित राहिले आहेत। कर्जमाफी देताना आधार लिंक करून कर्जमाफी देता येईल का याचीही चाचपणी सुरू असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले। राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी 35,080 कोटी रुपयाची गरज भासणार आहे। राज्यात सध्या महाराष्ट्र विकास आघाडीच सरकार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी कर्जमाफीकडे तमाम शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे। केंद्र सरकारच्या मदतीशिवाय ही कर्जमाफी देण्याचे सुतोवाच यापूर्वीच मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे। याबाबत मुख्यमंत्र्यांनी विविध खात्यांसोबत कर्जमाफीबद्दल आढावाही घेतला आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री या नात्याने कर्जमाफीची घोषणा कधी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।